निर्गम प्रकरण 22 परतफेडी विषयी नियम। एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापिले किंवा विकून टाकिले तर त्याने बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढरे द्यावी। चोर घर फोडीत असता सापडला व ठार मरेपर्यंत त्याला मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर यावयाचा नाही, पण तो चोरी करीत असता सूर्योदय झाला तर मारणाऱ्यावर खुनाचा दोष येईल, चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे। तो कंगाल असला तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी। चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल 2-2 द्यावी। कोणी दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्षमळा खावविला म्हणजे आपले जनावर मोकळे सोडिले आणि त्याने दुसऱ्याचे शेत खाल्ले तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे। आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले तर ज्याने आग पेटवली असेल त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे। कोणी शेजाऱ्यापाशी पैसा किंवा काही माल ठेवावयाला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट बदला चोराने द्यावा, पण चोर सापडला नाही तर घरधन्याला देवासमोर घेऊन जावे म्हणजे त्याने आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेला स्वतः हात लाविला किंवा नाही ह्याचा निर्णय होईल। कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्या संबंधाची असो, तर ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर दोघांचे प्रकरण देवासमोर यावे व ज्याला देव दोषी ठरविल त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा। कोणी आपल्या शेजाऱ्यापाशी गाढव, बैल, मेंढरू अथवा दुसरे कोणतेही जनावर राखणीस ठेविले आणि जर ते मेले अथवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी हाकून नेताना ते कोणाच्या दृष्टीस पडले नाही तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी, आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लाविला नाही असे राखणाऱ्याने म्हटल्यास त्या मालमत्तेच्या मालकाने ते खरे मानावे, मग त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही। त्याच्यापासून ते खरोखर चोरीस गेले असले तर त्याने मालकाची भरपाई करावी। ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकिले असले तर त्याने ते पुराव्यादाखल आणावे म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही। कोणी आपल्या शेजाऱ्यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे, पण त्याचा धनी बरोबर असला तर त्याची भरपाई करावी लागणार नाही। ते भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते। नैतिक आणि धार्मिक बाबींसंबंधी काही नियम। वागदान न झालेल्या कुमारीला फूस लावून कोणा पुरुषाने तिच्याशी गमन केले तर त्याने देज देऊन तिच्याशी विवाह करावा, पण तिचा बाप त्याला ती द्यावयाला मुळीच राजी नसला तर कुमारीबद्दल देज देण्याच्या वहिवाटीप्रमाणे त्या पुरुषाने पैसा तोलून द्यावा। चेटकिणीला जिवंत ठेवू नये, पशुगमन करणाऱ्याला अवश्य जीवे मारावे। परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली अर्पण करणाऱ्याचा अगदी संहार करावा। उपऱ्याला छळू नको किंवा त्याच्यावर जुलूम करू नको, कारण मिसरी देशात तुम्हीही उपरी होता। कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका, तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गारहाणे केले तर मी त्यांचे गारहाणे अवश्य ऐकेन आणि माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा वध करीन आणि तुमच्या स्त्रिया विधवा होतील व तुमची बालके पोरकी होतील। तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको व त्याच्यापासून व्याज घेऊ नको। तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे, कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरून असून त्याचे अंग झाकावयाला तेवढेच असणार। ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गारहाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे। तू देवाला दूषण लावू नको व आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नको। आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नको. तुझ्या मुलांपैकी प्रथम जन्मलेला मला द्यावा, तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथम वत्स मला द्यावे. 7 दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे. 8व्या दिवशी तू तो मला द्यावा. तुम्ही माझे पवित्र लोक आहात, म्हणून रानात फाडून टाकिलेल्या पशूचे मांस तुम्ही खाऊ नये, ते कुत्र्यांना घालावे.